या कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. मागच्या सत्रामध्ये आपण डॉक्टर सचिन यांच्याशी भावना ह्या विषयांवर बरीचशी चर्चा केली होती आणि त्यावेळेला डॉक्टर सचिननी आपल्याला अनेक प्रकारच्या भावना, सकारात्मक नकारात्मक ह्या भावनांबद्दल सांगितलं. तर त्यापैकी एक विशिष्ट भावना जी अगदी सर्वांमध्ये आपल्याला बघण्यात येते ती आहे क्रोध, अँगर ज्याला आपण म्हणतो. डॉक्टर सचिन पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आणि ह्या अँगर किंवा क्रोध ह्या विषय अगदी प्रत्येकाच्या जीवाजवळचा विषय आहे, कारण अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोकांना राग येतो, क्रोध येतो. अगदी छोटीशी गोष्ट कुणाच्याही जीवनामध्ये, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, आपल्या मनाविरुद्ध जरा जरी काय झालं तर राग जो आहे हा पटकन येतो. तर राग म्हणजे एक्झॅक्टली काय आणि ह्या भावना, तुम्ही म्हणता की एक भावना आहे, तर एक्झॅक्टली राग म्हणजे काय आणि मला हे वैद्यकीय दृष्टीने माहिती करून घ्यायची की राग म्हणजे काय.
राग किंवा क्रोध हा शब्द फार चांगला आहे, ज्याला इंग्रजीमध्ये आपण अँगर म्हणतो. हा विषय खरंच सगळ्यांना फार आवडतो आणि भरपूर लोकांना याच्यामध्ये आवड याच्यासाठी आहे, कारण प्रत्येकाची एक जिज्ञासा असते आणि त्याला जाणून घ्यायचं असतं की हा राग कशा प्रकारे मी याच्यावर नियंत्रण मिळवू शकतो. आणि काही लोक त्याला शस्त्र म्हणून वापरतात, तर हा राग एक्झॅक्टली आहे काय, तर वैद्यक शास्त्राने याच्यावर फार संशोधन केलेलं आहे आणि आमच्याकडे भरपूर काही स्टडीज आहेत ज्याच्याद्वारे आम्ही पाहिलेलं आहे की रागाने काय काय शरीरामध्ये होतं. तर हा जो क्रोध आहे, तर या क्रोधामुळे जसं आपण पहिल्या मागच्या सत्रामध्ये पाहिलं की मेंदूमध्ये एक अमिगडाला नावाचा एक भाग असतो, मध्यभागी असतो, केंद्रभागी मेंदूमध्ये. तर हा अमिगडाला नावाचा जो भाग आहे त्याचा रागाशी फार कनेक्शन आहे. आणि राग किंवा क्रोध येणं हे एक निसर्गाने आपल्यामध्ये असं एक सिस्टीम बनवलेलं आहे. काही जण म्हणतात की राग हा येणं फार गरजेचं आहे, नॅचरल आहे. काही जण म्हणतात नाही, ह्याच्यामुळे नुकसान होतं. तर ही इमोशन्स जेव्हा जागृत होतं, ही भावना जेव्हा येते, तेव्हा आम्ही बघितलं, डॉक्टर्सनी असा प्रयोग करून बघितला की आपल्या मेंदूमध्ये दोन सर्किट आहेत किंवा दोन असे रस्ते आहेत, एक आहे शॉर्ट रस्ता आणि एक आहे लॉंग रस्ता. तर जे हे जे राग येणारे लोक असतात त्यांच्यामध्ये शॉर्ट सर्किट लवकर होतं, म्हणजे ते शॉर्टकट घेतात. एखादी परिस्थिती आपल्या समोर आली, जसं तुम्ही म्हणालात की इच्छेविरुद्ध घडलं, तर जी भावना आहे ती अमिगडालावरून परत येते आणि तुरंत ऍक्शन घेतली जाते, ज्याला आम्ही इंग्रजी म्हणतो जे राग येणारे, ज्यांना क्रोध येणारे लोक असतात ते रिएक्टिव्ह असतात. ते विचार नाही करत, पहिलं कृती करतात आणि मग विचार करतात. तर राग करणारा व्यक्ती नंतर त्याला पश्चाताप होतो की आपण राग केला नाही पाहिजे, कारण ते शॉर्टकट घेतात. आणि जे संतुलित व्यक्तिमत्व आले असतात त्यांच्यामध्ये पण ही भावना येते, पण ते त्या भावनाला लॉन्ग कटनी म्हणजे अमिगडाला पासून परत तो कॉर्टेक्स पर्यंत येण्याऐवजी तो वाया निओ कॉर्टेक्स, हा एक निओ कॉर्टेक्स नावाचा एक एरिया असतो मेंदूमध्ये जो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो. तर त्याद्वारे ते विचार करून मग ते निर्णय घेतात, तो लॉंग रस्ता असतो. तर जे लॉंग कट घेतात ते या भावनेला नियंत्रित ठेवू शकतात आणि जे शॉर्टकट घेतात, जसं मी सांगितलं, शॉर्ट सर्किट त्यांच्यामध्ये होतं. तर ही क्रोधाची भावना जी आहे, जेव्हा आपल्यामध्ये ही जागृत होते काहीही कारण असतं, तर डॉक्टर्सनी आणि सायंटिस्टनी पाहिलं की त्याच्यामुळे शरीरामध्ये काही चेंजेस होतात आणि ते चेंजेस जे असतात ते नकारात्मक असतात आणि त्या नकारात्मक चेंजेसमुळे आपल्या शरीरा आणि मनाला नुकसान होतं फार.
डॉक्टर साहेब, आत्ताच तुम्ही म्हटलात की शरीरावर काही परिणाम होतात त्याचे, तर असे विशिष्ट कोणकोणते परिणाम आहेत जे एखाद्या व्यक्तीला जो हा खूप क्रोध करतो, खूपदा मी पाहते सुद्धा आमच्या लक्षात येतं की एखादा व्यक्ती खूप क्रोध करतो आणि अचानकच त्याला अटॅक वगैरे येतो असं काहीतरी पाहण्यात येतं, किंवा राग करतो आणि अचानकच चक्कर येऊन पडून जातो, तर असं आपण नेहमीच बघतो. पण ह्या व्यतिरिक्त असं काही मेजर आहे का, ज्या गोष्टी मेजर शरीराचे असे काही भाग आहेत का ज्याच्यावर रागाचा परिणाम होऊ शकतो, दुष्परिणाम होऊ शकतो?
येस, जसं तुम्ही म्हणालात, रागाचा आणि आपल्या रक्ताभिसरण संस्थेचा फार घनिष्ठ संबंध आहे, कारण वैद्यक शास्त्रामध्ये ज्या काही स्टडीज आलेल्या आहेत त्या राग आणि हृदय ह्याच्यावर आलेल्या आहेत, भरपूर स्टडीज आहेत. मला आठवतं आम्ही कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजे ज्याच्यामध्ये हार्ट अटॅक येतो, तर अगोदर आम्ही म्हणायचो की हार्ट अटॅकचं कारण जे आहे तुमचं वजन जास्त आहे, डायबिटीस आहे, किंवा तुम्ही धूम्रपान करता, या तुमच्यामध्ये दुसरे घटक आहेत जसं तुमचं बैठाळू जीवन पद्धती आहे, तर हे अगोदर आम्ही म्हणायचो. हल्ली आम्ही बघितलंय की आपल्या भावनांमुळे सुद्धा हा हृदयरोग येऊ शकतो. डॉक्टर्स आधुनिक वैद्यकशास्त्राला स्वीकार करायला लागले की भावनांचा आपल्या शरीरावर परिणाम पडतो. तर त्याच्यामध्ये अँगर आणि आयसोलेशन एकाकीपणा म्हणजे क्रोध हा फार महत्वाचा घटक आहे. जसं आपण स्लाइड मध्ये बघतो की भरपूर वेळा रिसर्चने पाहिलं की हार्ट अटॅक येण्यापूर्वी 2 तास अगोदर भरपूर पेशंट मध्ये आम्ही बघितलं क्रोध हा फार मोठा घटक आहे. म्हणजे जे ज्यांना क्रोध जास्त येतो त्यांना हार्ट अटॅक येण्याचे जास्त चान्सेस असतात. आणि एखाद्याला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे हृदयघात आणि त्याच्यानंतर जर त्यांनी क्रोध केला तर त्याच्या हृदयाची जी पंपिंग कॅपॅसिटी आहे, हृदय एक पंप आहे, ती पंपिंग कॅपॅसिटी कमी होते. आणखीन हार्ट कमी करायला म्हणजे धडकणं त्याचं पंपिंग जे रक्त फेकण्याची जी शक्ती आहे ती कमी होते रागावल्यानंतर. आणि भरपूर आम्ही बघितलेलं की आमच्याकडे हे पेशंट यायचे हृदयाचे पेशंट, तर ब्रह्माकुमारीचा हा प्रोजेक्ट आहे की कसं राजयोगाद्वारे आपण हृदयातले जे ब्लॉकेजेस आहेत ते आपण दूर करू शकतो. तर अशा पेशंटना आम्ही त्यांचा राग मेजर करायचं. म्हणजे असे काही टेस्ट आहेत सायकोलॉजीमध्ये मानसशास्त्रामध्ये की आम्ही तुमचा राग मेजर करू शकतो की तुमचा राग किती पॉइंट पर्यंत आहे. तर आम्ही बघितलं की ज्यांना हार्टचा आजार आहे, हार्ट अटॅक, त्यांच्यामध्ये रागाची मात्रा अँगर स्कोर त्यांचा जास्त आहे. मग ह्या लोकांना जास्त ब्लॉकेजेस होतात, ज्यांच्यामध्ये अँगर जास्त आहे त्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या लवकर आणि जास्त प्रमाणात बंद पडतात. आणि हे पण बघितलं की ज्यांच्या मनामध्ये काही लोक राग व्यक्त नाही करत पण ते आतमध्ये ठेवतात त्यांना पण जास्त ब्लॉकेजेस होतात. तर राग आणि हृदय ह्याच्यावर भरपूर संशोधन झालेलं आहे. एक आणखी स्टडी जी मला आठवते आहे की एखादा व्यक्ती रागावला तर त्याची जी रक्तवाहिनी आहे ते रागामुळे आपल्या शरीरामध्ये असे काही रासायनिक पदार्थ निघतात ज्याला आम्ही ऍड्रिनालिन आणि कॉर्टिसॉल नावाचे म्हणतो, तणावाचे हे हॉर्मोन्स आहेत. तर हे काय करतात, आपली हृदयाची रक्तवाहिनी अशी संकुचित करतात, ती आकुंचन पावते. तर जेव्हा ती आकुंचन पावते तर तेव्हा हृदयाला रक्त पुरवठा कमी होतो. तर सायंटिस्टने पाहिलं की जेव्हा एखादा व्यक्ती रागावतो तर ती त्याची रक्तवाहिनीची आकुंचन पावते, ती भरपूर तास ती आकुंचन पावलेली असते. म्हणजे एकदा तुम्ही रागवला तर पुढचे 4-6 तास ती नॅरो झालेली असते. आणि तुम्ही जर पुन्हा पुन्हा रागवलात तर क्रोनिकली म्हणजे भरपूर वेळेपर्यंत तुमच्या हृदयाचा रक्तपुरवठा कमी झालेला असतो. तर हा नुकसान हृदयाला होत होता. आणि हे पण आम्ही बघितलंय की जे लोकांमध्ये राग भरपूर आहे, क्रोध आहे, तर त्या लोकांना ब्लड प्रेशर त्यांचा लवकर वाढतो. आणि त्यांना ब्लड प्रेशर मेंदूमध्ये जर वाढला तर मेंदूतल्या बारीक अशा एकदम केस असे जसे आपल्या डोक्यावर असतात तशा बारीक कॅपिलरीज असतात आम्ही ज्याला म्हणतो रक्तवाहिन्या असतात ज्या नाजूक असतात. जर तुम्हाला भरपूर राग येत असेल तर या नाजूक रक्तवाहिन्यांवर पण प्रभाव पडतो आणि या नाजूक रक्तवाहिन्या फुटू शकतात. आणि आपण पाहिलेलं आहे की ज्यांना भरपूर राग येतो त्यांना पॅरालिसिस किंवा अर्धांगवायू आपण ज्याला म्हणतो तो आजार पण या लोकांमध्ये जास्त असतो. आणखीन आम्ही बघितलं की रागामुळे आपल्या शरीरातल्या ह्या 2 संस्था आणि त्याच्याबरोबर आणखीन पण ज्या आहे जसं ऍसिड आहे पोटामधलं ते ऍसिड पण जास्त निघण्याची शक्यता असते. कारण रागवणारी जी व्यक्ती असते त्याला नेहमी घाई असते. आणि आपण बघितलं की अल्सर हा जो पेप्टिक अल्सर किंवा पोटाचा अल्सर जो आहे त्याच्यामध्ये ह्या व्यक्तींना हरी सिकनेस ज्याला आम्ही म्हणतो तो असल्यामुळे ऍसिड पण भरपूर जास्त निघतं आणि पोटाचे पण आजार होऊ शकतात. तर रागामुळे आपल्या शरीरामध्ये भरपूर ठिकाणी नुकसान होऊ शकतं पण सगळ्यात जास्त सडी हृदयावर आहेत.
डॉक्टर साहेब खूप छान माहिती तुम्ही सांगितली की हृदयावर खूप त्याचा परिणाम होतो. आणि एक अगदी अशी सहज अशी पण म्हण आहे की डी जर अँगरच्या पुढे लावला तर तो डेंजर होऊन जातो. तर हार्टसाठी ते किती डेंजरस आहे हे लक्षात घेता मला आपल्याकडून हे जाणून घ्यायचंय की काही असे स्पेसिफिक चिन्ह किंवा सिम्पटम्स आपण ह्याला म्हणू शकतो जे तुम्ही आम्हाला सांगाल की एक सर्वसामान्य मनुष्य म्हणून की मी ओळखू शकेन की आता ह्याचे माझ्यावर इफेक्ट होत चाललेले आहेत, तर असे काही चिन्ह एनी सिम्पटम्स आहेत का जे जेणेकरून आपण ओळखू शकतो की आता हे मेजर जे आहे, कारण तुम्ही म्हटलात की आम्ही ब्रह्मकुमारीमध्ये मेजर्स करतो, तर हे एक्झॅक्टली मेजर्स काय असतात आणि सर्वसाधारण माणूस ह्याला स्वतःहून मेजर करू शकतो का की माझ्यामध्ये किती राग उत्पन्न व्हायला लागलेला आहे?
स्वतःपेक्षा दुसऱ्या व्यक्तीला जास्त माहिती असतं की माझ्यामध्ये किती राग आहे ते. हे जे मेजरमेंट म्हटलं, हे मेजरमेंट क्वालिफाईड सायकोलॉजिस्ट असतात तेच करू शकतात, कारण हे क्वेश्चनर असतात, प्रश्न असतात, ते तुम्हाला भरायचे असतात. त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह असतात, काही निगेटिव्ह प्रश्न असतात, मुद्दामून टाकलेले असतात, तर ते तुम्ही स्वतः घरी बघून चेक करू शकत नाही. त्यासाठी क्वालिफाईड सायकोलॉजिस्ट लागतो, सर्टिफाईड सायकोलॉजिस्ट लागतो. पण तुम्ही स्वतःमध्ये बघू शकता. जसं आपण मागच्या सत्रामध्ये पण पाहिलं की भावनांवर नियंत्रण ठेवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे की स्वतःला पाहणं, ज्याला आपण स्वाध्याय म्हणतो, स्वतःचं अध्ययन करणं किंवा प्रेक्षा म्हटलेलं आहे किंवा विपश्यना, ह्या सगळ्या पद्धती आहेत किंवा राजयोग ध्यान आहे. खुद को देखो, स्वतःला पहा. जेव्हा आपण स्वतःला पाहायला लागतो तेव्हा मला कळतं की मी जेव्हा रागावतो तेव्हा मी अस्वस्थ होतो, ठीक आहे ना. मग तो व्यक्त केलेला राग असो किंवा दाबलेला राग असो, मला अस्वस्थ वाटतं किंवा माझ्या हृदयाची गती वाढायला लागते, धडधड मला होतं किंवा माझे हात कापायला लागतात, ठीक आहे. आणि रागवल्यानंतर खूप वेळेपर्यंत माझा मूड ऑफ झालेला असतो, मी प्रसन्न अवस्थेत राहू शकत नाही रागवल्यानंतर. तर हे सगळे लक्षणं तुम्हाला कॅच करायचे असतात की रागवल्यानंतर माझा हा राग जो आहे तो कुठल्या अंगापर्यंत काय इफेक्ट घेऊन जातो आहे, हे तुम्हाला स्वतःला बघावं लागेल. आणि भरपूर एक पेशंट मला असे बोलले की रागामुळे मायग्रेन किंवा हेडेकचा पण आणि रागाचा फार सूक्ष्म कनेक्शन आम्ही पाहिलेला आहे. तर रागामुळे माझं डोकं दुखतं का हे पण मला बघितलं पाहिजे. तर कुठे माझा राग कोणत्या अंगावर जातो हे स्वतः मला चेक केलं पाहिजे. तसं आम्हाला कळतं की रागावलं की ब्लड प्रेशर वाढतो किंवा झोप तुमची डिस्टर्ब होते किंवा भूकेवर त्याचा परिणाम घडतो किंवा डोळ्यांना दिसणं त्याच्यामध्ये फरक पडू शकतो. तर तुम्हाला स्वतःला चेक केलं पाहिजे की हे लक्षणं माझ्यामध्ये आहेत का. पण त्यासाठी सखोल स्वतःचं निरीक्षण आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे राग आणि तणाव ह्याचं फार कनेक्शन आहे. जसं जे स्ट्रेसमध्ये लक्षण दिसतात तर अँगरमध्ये पण ही लक्षणं दिसतात, क्रोधामध्ये दिसतात. तर मला स्वतःला चेक केलं पाहिजे की प्रामुख्याने जी लक्षणं क्रोधामध्ये दिसतात ती म्हणजे हात कापणे, ठीक आहे, बोलताना स्पष्ट शब्द न निघणे, तोंड सुकणे किंवा हृदयाची गती वाढणे किंवा चक्कर आल्यासारखं वाटणे किंवा डोकेदुखी, ठीक आहे ना, किंवा अस्वस्थ वाटणे, तर ही लक्षणं असू शकतात. तर मला ते स्वतःला चेक केलं पाहिजे की माझ्यामध्ये कोणती लक्षणं आहेत आणि त्यानुसार जसं मी ह्याच्यावर नियंत्रण करत जातो ह्या रोगामध्ये किती त्याच्यामध्ये फरक पडत चाललेला हे मला स्वतःला कळायला लागतं हळूहळू. आणि मग मी स्वतःलाच परिवर्तन करायला लागतो आणि त्या पद्धतीमुळे जे आपण आता डिस्कस करणार आहोत, ज्याच्याद्वारे आपण रागावर नियंत्रण करायला लागलो की आपण स्वतःला त्या शांत अवस्थेमध्ये जास्तीत जास्त ठेवायचा प्रयत्न केल्यावर ही सिम्पटम किंवा हे लक्षण माझं कमी होत चाललेलं आहे मला स्वतःला कळायला लागतं.
डॉक्टर साहेब, तुम्ही तर आता जी माहिती दिली ती खूपच छान, पण माझा पण कधी कधी असा एक वैयक्तिक अनुभव झालेला आहे की काही गोष्टी जेव्हा हवे असतात करून घ्यायचे असतात त्यावेळेला क्रोध हा करावा लागतो, थोडासा राग करावा लागतो. तर कारण राग केल्याशिवाय होत नाही असं एक नॉर्मल टेंडन्सी झाली आहे, वृत्ती म्हणा अॅटिट्यूड म्हणा असं झालेलं आहे. तर तुमचं ह्या बाबतीत काय म्हणणं आहे की गरजेचं आहे म्हणजे अँगरला, जसं तुम्ही आधी म्हटलं की काही लोक ह्याला पॉझिटिव्हली घेतात, काही लोक सकारात्मक घेतात किंवा काही लोक नकारात्मक घेतात, तर मग ह्याला सकारात्मक म्हणावं का नकारात्मक म्हणावं काय, ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण एक सर्वसाधारण लोकांची अशी एक समज आहे राग केला नाही तर काम होणार नाही. तुम्ही ऑफिसेसमध्ये लेक्चर देता तिथेही तुम्हाला माहिती आहे की वर्कलोड किती असतो आणि अशा वेळेला बॉसेसना म्हणा किंवा घरात सुद्धा लहान मुलांना अगदी आईला रागावाच लागतं नाही तर ते मूल ऐकत नाही, तर हे करणं गरजेचंच आहे का?
छान प्रश्न आहे आणि हा भरपूर कॉमन प्रश्न आहे जो आम्हाला विचारला जातो. मला पण आठवतं जेव्हा मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला होतो तर बॉसने मला, सचिन यू हॅव टू बी अग्रेसिव्ह, तुला फार अग्रेसिव्ह असलं पाहिजे. तर मी म्हटलं अग्रेसिव्ह जरूर आहे का, तुम्हाला काम झाल्याशी मतलब आहे ना, तुम्हाला काम झाल्याशी मतलब, पण अग्रेसिव्ह न होता देखील मी माझं काम करू शकतो हा बिलीफ किंवा ही मान्यता अजूनपर्यंत एवढी रुजलेली नाहीये. कारण आपण चारी बाजूला जे बघतो की हा रागावला आणि ह्याचं काम झालं, याचा अर्थ रागावल्याने काम होतं, त्याच्याशिवाय काम होत नाही, हा मेसेज आहे. इथे हिअर आय वुड लाईक टू डिफर, माझं असं वैयक्तिक मत आहे की रागावल्याने काम होणं हा ही एक मान्यता आहे. का मी असं म्हणतो, कारण आपण असे फार कमी लोक म्हणतो जे न रागावता काम करून घेतात. इंग्रजीमध्ये ह्याला दोन शब्द आहे, एक आहे अग्रेसिव्ह असणं आणि एक ॲसर्टिव्ह असणं. ॲसर्टिव्ह असणं किंवा स्वअनुग्रही असणं खूप छान आहे, पण अग्रेसिव्ह असू नये. कारण अग्रेसिव्हमुळे स्वतःचं पण नुकसान होतं आणि दुसऱ्याचं पण नुकसान होतं, हे आपल्याला तेव्हा कळत नाही. भरपूर काही उदाहरणं देता येतील आपण याच्यामध्ये. इव्हन फॅमिलीमध्ये काय, सगळे परिवारवाले टीव्ही बघत असतील तर भरपूर आई वडील आम्हाला सांगतात की जेव्हा मी रागावते मुलावर तेव्हा तो अभ्यास करतो, नाहीतर तो अभ्यास नाही करत. तर आम्ही चर्चा केली जेव्हा मुलांशी आणि परिवारशी, तेव्हा कळलं की त्या मुलांनी सांगितलं की जेव्हा आई रागावते किंवा वडील रागावतात तेव्हा आम्ही फक्त पुस्तक घेऊन बसतो, आतमध्ये काही जात नाही आमच्या, आम्ही फक्त दाखवण्यासाठी पुस्तक बोलतो. तुम्हाला वाटतं काम होतं असं, किंवा एखाद्याने काम केलं जरी तरी तुम्ही त्याचं हृदय जिंकून घेत नाही, मग तो तुमचा सहयोगी राहत नाही. तर माझं असं वैयक्तिक मत आहे की रागावल्याने काम होतं ही एक बिलीफ आहे आणि याला बदलणं आवश्यक आहे. आपल्याला अशा पद्धती डेव्हलप केली पाहिजे की न रागावता देखील आपण काम करू शकतो, आणि अशा आहेत पद्धती. आपली पर्सनॅलिटी, आपलं व्यक्तिमत्व कसं आहे, आपण कशा प्रकारे लोकांना हाताळतो, आणि ती कला जर आपण शिकून घेतली असर्टिव्हनेसची, तर आपण आपलं काम न रागावता देखील करू शकतो, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आणि इट इज पॉसिबल, आणि याचा फायदा असा होतो की आपल्या शरीरावर नुकसान होत नाही आणि संबंध आपले चांगले राहतात. कारण भरपूर लोक म्हणतात हा बॉस आहे ना रागावतो म्हणून आम्ही काम करतो, मग तुम्ही त्या बॉसला स्वीकार नाही करणार कधी, तो तुमचा लीडर असू शकत नाही. ठीक आहे ना, इट्स अ फिअर इज अ बॅड मोटिवेटर असं आम्ही म्हणतो. सो रागावल्याने जर तुम्हाला काम करून घ्यायचं असेल, येस इट इज युअर चॉईस, पण यू मस्ट बी रेडी फॉर हार्ट अटॅक ऑर ब्लड प्रेशर आफ्टर दॅट. कारण हळूहळू तो तुमचा स्वभाव बनायला लागतो आणि तुम्हाला असं वाटतं की रागावल्याशिवाय कामच होत नाही. तुम्ही काम करून घेता पण ऍट सम कॉस्ट, तुमच्या शरीरावर मनावर त्याचा डेफिनेटली इफेक्ट पडतो. आणि पर्यायी जर आपण स्वानुग्रही झालो, आपला विचार चांगल्या प्रकारे पटवून दिला समोरच्याला आणि त्याला प्रेमाने किंवा समजावून चांगल्या प्रकारे त्याचा वापर करून घेतला, आणि हळूहळू आपल्याला कळायला लागलं की रिलेशनशिप जर आपण चांगलं ठेवलं तर आपण कार्य करून घेऊ शकतो, तर मग आपला हा ही मान्यता ही बदलायला लागते. इट्स अ स्लो प्रोसेस. सध्या 99% लोक कदाचित रागाने काम करून घेत असतील, 1% असे लोक असतील जे न रागावता देखील आपलं काम करून घेत असतील. पण माझा असा विश्वास आहे की हळूहळू हे 1% प्रमाण वाढत जाईल, आपण न रागावता देखील काम करून घेऊ शकतो.
डॉक्टर सर, तुम्ही म्हणतात की न रागावताही हे काम करून घेऊ शकतो, पण कित्येकदा तरी आम्ही अशाही लोकांना भेटलेले आहेत की जे असं म्हणतात की इतका कधीतरी आमचा अपमान झाला, मला इतका राग आला की त्याच्यामुळे मी स्वतःला इतकं बदललं की माझ्याकडे बरंच काही मला जे हवं होतं ते प्राप्त झालं, ज्याला आपण म्हणतो की पॉझिटिव्ह रिसोर्सेस त्यांना उपलब्ध झाले. तर असंही काही सायकोलॉजीमध्ये आहे का की जेणेकरून राग आल्याने चांगलं घडलेलं आहे कुणाबरोबर, असंही घडतं का?
येस, हा फार सुंदर विषय आहे. ह्याला आम्ही इंग्रजीमध्ये सबलिमेशन म्हणतो किंवा ऊर्जेचं परिवर्तन. मागच्या सत्रामध्ये आपण बघितलं की कोणतीही भावना ही सकारात्मक किंवा भावना ही भावना असते, न्यूट्रल असते, त्याला आपण रूप देतो. जर तुमच्यामध्ये ही भावना आली तर त्या भावनेला तुम्ही एक दिशा दिली, त्याचं रूप परिवर्तन केलं, तर यस तुमच्या जीवनामध्ये श्रेष्ठ परिवर्तन घडू शकतं. भरपूर उदाहरणं आहेत अशी, जसा एखाद्या मुलामध्ये भरपूर राग असेल, भरपूर राग आहे त्याला, प्रत्येक गोष्ट तो फेकून मारतो, उचलतो आणि फेकतो, तर आम्ही बघितलं की त्याच्यामध्ये एनर्जी आहे, भरपूर एनर्जी आहे. फक्त त्या एनर्जीला किंवा त्या ऊर्जेला दिशा देणे आवश्यक असतं. तर आम्ही अशांना सांगतो, जेव्हा असे पालक आमच्याकडे येतात की आमच्या मुलाला भरपूर राग येतो, तर काय करायचं, तो काय करतो, म्हटलं खूप छान आहे. जेव्हा त्याला म्हणतो खूप छान आहे तेव्हा त्यांना धक्का बसतो, खूप छान का म्हणतो, म्हटलं व्हेरी गुड. फक्त या एनर्जीला दिशा देणं आवश्यक आहे. राग ही अतिशय सुंदर एनर्जी आहे. जेव्हा राग येतो व्यक्तीला तेव्हा त्याच्यामधली शक्ती वाढलेली असते आणि ती शक्ती एवढी वाढलेली असते की त्या रागाच्या भरात तो काहीही करू शकतो. फक्त त्या शक्तीचा आपण सुयोग्य वापर करून घेता आला पाहिजे. तर अशा मुलांना ज्यांच्यामध्ये राग भरपूर आहे, आम्ही काय सांगतो की तुम्ही स्पोर्ट्समध्ये त्यांना घाला. जसं तुमचा जो राग आहे तो सगळा तुम्ही फुटबॉलवर काढा, सो दे बिकम बेस्ट फुटबॉलर, फुटबॉल चांगला खेळतात. किंवा क्रिकेट, भारतामध्ये तर क्रिकेटची पंढरी भारताला म्हणतात, तर चेंडू फेकण्यामध्ये तुमचा राग येऊ दे, अग्रेशन येऊ दे, ते तर तो पॉझिटिव्हली तुम्ही त्याला दिशा दिलेली आहे. तर यस, या ऊर्जेला आपण सकारात्मक दिशेने टाकलं तर आपण त्या ऊर्जेचा चांगला फायदा करून घेऊ शकतो. म्हणजे ह्यालाच आम्ही म्हणतो कंट्रोल्ड एनर्जी. भावनांवर नियंत्रण ठेवणं म्हणजे काय करणं, आपल्या ऊर्जेला जी आपल्यामध्ये ऊर्जा येते त्याचं एक तर रूप बदलणं किंवा त्याला दिशा देणं, हे जर आपण शिकून घेतलं तर आपण जीवनामध्ये सफल होऊ शकतो. माझा स्वतःचा अनुभव आहे की जेव्हा मला कमी मार्क्स मिळालेले 11वीला, तर माझ्या वर्गमित्राने मला सांगितलं की ह्याला जर इंग्रजी येत नाही तर हे कशाला सायन्सला येतं. आय टूक इट, त्याच्यामुळे माझ्यातली एनर्जी जागृत झाली आणि मी फक्त त्याला दाखवण्यासाठी एवढा अभ्यास केला की मला स्वतःला 11वीला प्रमोट केलं गेलेलं. पण 12वीला मला पीसीपी सब्जेक्ट मध्ये 91% मार्क्स मिळाले. तर हे त्याच्यामुळे झालं की आय टूक इट एज अ चॅलेंज अँड आय कन्व्हर्टेड दॅट एनर्जी इन टू पॉझिटिव्हिटी. तर अशा प्रकारे आपण जर पॉझिटिव्हली घेतली परिस्थितीला तर आपण या रागाच्या ऊर्जेला परिवर्तन करून जीवनामध्ये पुढे येऊ शकतो.
खूप सुंदर अशी चर्चा चालू आहे, परंतु वेळेअभावी आम्ही हे सत्र आता इथेच थांबवणार आहोत. आणि ह्या सत्रात डॉक्टर साहेब तुम्ही खूप सुंदर माहिती देत आहोत, आपण पुढच्या सत्रात हा भाग नक्कीच घेणार आहोत. तर श्रोते हो, हा जो काही आपण अँगर किंवा क्रोधावर जे काही पाहिलेलं आहे ह्याच्यासाठी आपल्याला अधिक काही माहिती हवी असेल तर कोणत्याही स्थानिक ब्रह्मकुमारी सेवा केंद्रावर तुम्ही नक्कीच भेट द्या. त्याचप्रमाणे www.bkmarathi.com ह्या वेबसाईटवरही तुम्ही व्हिजिट करू शकता. तर नक्कीच पुढच्या सत्रामध्ये आपण भेटूया. नमस्कार.
ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्या व श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेट वार्ड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहेत.